यू वोंट बिलीव्ह की मी कुठे रस्ता विसरले होते माझ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये, जे अगदीच मोठ्याच्या मोठं मला वाटलं होतं पहिल्या दिवशी जेव्हा मी गेले होते आणि मी कॉलेजमध्ये सगळा रस्ता विसरले होते. इट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है यहाँ पर. आणि हे जे मी आता सांगितलं ते अगदी खरं आहे बरं का, 100% खरं आहे. आणि जे सगळे सिनियर्स असतात ना ते रॅगिंग घ्यायला तयारच असतात. नेमकं सगळे सिनियर्स येत होते आणि मला विचारत होते की हे डिपार्टमेंट कुठे आहे, ते डिपार्टमेंट कुठे आहे, आणि मला काही कळत नव्हतं कारण की मला माहीत नव्हतं ना की हे सिनियर्स आहेत. नंतर जाऊन मला कळालं की यार हे आपले सिनियर्स आहेत आणि आपली मजा घेत आहेत, कारण की मी रस्ता विसरले होते माझ्याच कॉलेजमध्ये माझ्याच डिपार्टमेंटचा, कारण की ते इतकं मोठं कॉलेज होतं, कुठे जायचं काय करायचं मला काही एक कळत नव्हतं. कॉलेजचा रस्ता विसरला ठीक आहे, पण आपल्याच सिटीत सुद्धा आपण रस्ता विसरू शकतो हे मला आत्ता या आलेल्या कॉलवरनं कळालं.
हाय, मी मुदिता बोलतीये.
हाय मुदिता, कशी आहेस?
खूप मस्त. आणि तू?
मी अगदी मजेत आहे. तुझ्या सोबतचा काय किस्सा आहे सांग बरं.
अगं मी ना लास्ट इयरच्या ईदला माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते शिवाजीनगरला. तर तिकडे गेल्यानंतर मी घरी येताना खरंच रस्ता चुकले, मला कळालंच नाही मी कुठे निघून गेले. तर मी म्हणजे अख्खं कोणत्या रोडवर गेले मला नाही माहिती. नंतर त्यानंतर येताना लोकांना विचारत माझ्या घरापर्यंत आलते.
अच्छा अच्छा, म्हणजे तू तुझ्याच सिटीमध्ये रस्ता विसरलीस?
हो, मला असं 2-3 वेळेस झालंय माझ्यासोबत. काय माहिती माझ्या रस्त्यांचा काहीतरी प्रॉब्लेमच आहे.
मला सुद्धा ना रस्ते खूप चांगले लक्षात राहत नाहीत, म्हणजे एकदा गेल्यावर लगेच लक्षात राहत नाही, मला 2-3 लक्षात ठेवावं लागतं, दुकानांची नावं वगैरे लक्षात ठेवावी लागतात.
हो, नेहमीच रोड बरोबर लक्षात राहतो, पण असं कधीतरी गेल्यावर नाही लक्षात राहत.
मग तू गुगल मॅप वगैरे युज करतेस की नाही अशा वेळी?
अशा वेळेस नाही करत मी, कारण एकटी असल्यावर कुठे मला नाही जमत एवढं.
अच्छा, मी खरं तर काय करते माहितीये का, अशा वेळी मी लगेच लगेचच गुगल मॅप सुरू करते. लांबून का असे ना, कसं का असे ना, तो ऍटलिस्ट आपल्याला जिकडे जायचंय तिकडे जाऊन पोहोचवतो तरी, त्यामुळे बरं का. पण तुमच्यासोबत असं कधी काय झालंय का की तुम्ही रस्ता विसरलेले आहात, काही किस्सा असेल तुमचा तर सांगा. डायल करा 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.